RadioMandi.com पॉडकास्ट।
चीनच्या देशांतर्गत साखर उद्योगाला हवा साखर आयातीवर जास्त दर। चीनचा देशांतर्गत साखर उद्योग अधिक उत्पादन खर्चामुळे परदेशी प्रतिस्पर्ध्यांशी संघर्ष करत आहे, म्हणूनच ते देशाच्या वाणिज्य मंत्रालयाला साखर आयातीवरील दर वाढवण्यासाठी विनंती करत आहेत। चीनच्या देशांतर्गत साखर उद्योगाचं संरक्षण करण्याच्या प्रयत्नात देशानं सन 2017 साखर आयातीवर दर लादला होता। अहवालानुसार 5 सप्टेंबर रोजी चायना शुगर असोसिएशनच्या बैठकीत शुल्क वाढ देण्याची विनंती करण्याच्या योजनेवर चर्चा झाली। देशातील उद्योग संस्था असा दावा करतात की काही देश देशांतर्गत साखर क्षेत्राला बाधा आणणाऱ्या किमतीपेक्षा कमी साखर निर्यात करत आहेत, ज्यामुळं देशांतर्गत साखर क्षेत्राला खीळ बसली आहे। देशांतर्गत गरजा पूर्ण करण्यासाठी चीन अन्य देशांकडून साखर आयात करतो। चीननं 2017 देशांतर्गत उद्योगाचं संरक्षण करण्यासाठी 1.94 दशलक्ष टनांच्या आत साखर आयातीवर 15% आणि 1.94 दशलक्ष टनांपेक्षा जास्त आयातीवर 50% शुल्क आकारलं होतं।